रामेश्वराचे स्थान कोकण भूमी असे रामेश्वराचे स्थान
देवा तुझे चरणी अर्पलवान देवा तुझे चरणी अर्पलवान।
ही कॅसेट कोणाची लागली होती
म्हणजे तुमका माहिती
नाही?
अरे लोकरे बुवांची कॅसेट ती।
काय आवाज असा हा?
तर हे रामेश्वराच्या देवळात भजन असा हा त्यांचा।
हो
मग आज मुंबईसून भजन सम्राट भगवान लोकरे येऊचे आहेत बाबा। सरमळकरांनो भजना घेतलास ना चुकवू नको हा भजन त्यांचा।
लोकरे बुवा येणार म्हणजे येऊकच होया।
हा अरे बाबा बुवांचा नाव काय कोकणात गाजता माहिती
आहे?
म्हणजे जसे भाटकर बुवा कदम बुवा साटम बुवा फुलाजी बुवा तसे हे आजचे लोकरे बुवा। अरे लोकरे बो आपल्या कोकणातलेच असत हा।
काय सांगतोस का?
तर खायच्या पण कॅसेट दुकानात जावा कोकणात भगवान लोकरेचे कॅसेटच कॅसेट तुमका दिसतले।
हा मग रात्री येते या भजनात।
हा नक्की। हा
हो हो गावाले पण भेटतील ना।
हो तर पण इसरा नको। हा
नाही नाही
येळेवर यावा।
अजिबात इसरत नाही येळेवर येते। बरं येऊ आता।
यावा
बरं।
काय गो शंकर येऊक नाय?
कित्या तुमका दिसाक नाय?
नाय नाव दे कोणाच्या पोरा वांगडा गेलो असाल। बरं तू न्हावून घेतलं?
घेतलं घेतलं कसला नाव आणि काय?
कोण तो?
अक्का। अक्का
काय रे सकाळी सकाळीच सोईल?
सकाळीच
कित्या रे?
रातभर डोळ्यात डोळो लागलो नाय। हा
कित्या आऊस बरी आहे ना?
आऊस बरी असा हो पण माका एक सपान पडला।
तुका सपान पडला म्हणा होईल?
हो तर सपानच तसा असा।
तसा म्हणजे कसा?
लय वाईट डेंजर।
काय सांगतस?
तर हौशीचान
कसा?
त्या सपनात मी बघलंय।
काय काय बघलं?
मी बघलंय मी तुमका सांगतो मी बघलंय एकदम एकदम डेंजर।
काय काय
डेंजर?
डेंजर
होय।
अरे पण काय का तरी सांग ना।
सांगतोय ना मी ऐका। मी डाया कुशीवर झोपले होतय
मेले काय डेंजर सपन झाला?
हो तसा नाही हो।
मग कसा?
माझ्या सपनात
कोणीला
या काळा मांजूर आणि त्या घरावरून हळू हळू खाली उतरत होता।
अरे त्या भंकाळ मामीचा असत रे।
नाही हो।
मग
त्या तसला मांजूर मी कधी बघूकच नाही हो।
हा
बघा काळा काळा कोळशा सारख्या अरे डोळे गुबाडा सारख्या तोंड आणि माका बघून करता कसा माहितीये?
कसा?
म्याव म्याव.
अरे मेल्या मांजूर म्याव म्यावच करतला ना, काय खाव खाव करतला की काय? देखा बघून घाबरलच की का त्या मांजरा?
भाऊजी नू मी घाबरतलय. मी घाबरतलय.
कोण म्हणता?
पण याक केलंय मी त्याका बघून ना माझे डोळे झाकून घेतलंय.
बरं केलं.
पण त्या मांजर थैच आपला म्याव म्याव करीत राहुला.
तुका म्याव म्यावचा अर्थ कळता काय रे?
भाऊजी नू म्याव म्याव अर्थ असता?
मग अर्थाशिवाय ओरडता की काय त्या मांजर?
हा ह्या बाकी खरा.
अरे म्याव म्याव म्हणजे काय तुका कळलं?
काय काय?
मियाव मियाव.
भाऊजी नू तुम्ही माझी फिरकी घेता सा. समजलं माका.
बरं बरं बाबा पुढचा सांग.
मी सांगतोय. हा मी ना मी उभं राहुलोय पण माझी पाटलं सारखी आपली खाली होती.
मेल्या सध्याचीच खाली येता रे.
पण मी त्याच्यावर दोडी चढवलाय. मांजर ना खवळल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघूक लागला. या पळाचा ठरवलंय पण माका पळाकच होय ना. हा परत करूक लागला ना.
होय ना?
होय हो.
पण घे तू पळान गेलं.
हा मी तसो पळाक नाही. हा तसो पळाक नाही. पण काय करतलो?
काय
माझ्या समोर तर तोंड उघडं करून बसला होता ना. पण झाला परत त्याची आपली सुरुवात.
म्याव म्याव. मेल्या पुढे सांग रे सारखं. त्यातच काय सांग?
तुम्ही माझी टिंगल काय करताय? मी सांगतोय ना. मग पण मी मनात काय म्हटलंय माहितीये? या सारख्या म्याव म्याव कित्याक करता?
त्याकाच विचारायचा नाही.
आओजी नू हा तुम्ही वाका काय येळो विळो समजल्यात?
काय
ओ मांजर कधी माणसा वांगडा बोलता काय?
बाबा नाही तुझा कर.
मी मी रामेश्वराचा रवळनाथाचा नाव घेतलंय आणि थुम पळत सुटलंय.
पळता पळता काय हात बीट मोडलं नाही ना रे?
गो अक्का मी पडाक नाही. पण हा धावान धावान दमलंय आणि एका झाडाखाली बसलंय.
काय झाडाखाली? रे बाबा झाड कसला होता रे?
गाजऱ्याचा हो.
तोंडात दोन बी टाकायचे नाही. काय सांगतात आत्ताच चांगला झाड इला होता. बरं पुढे बोल.
आणि काय झालं माहिती? बसल्या बसल्या माका झोप इली.
की तुझा सपान चांगलाच असा रे.
तर ऐका ना पुढे पुढे ऐका. काय झालं माहितीये? त्या मांजर परत माझ्या स्वप्नात येईला.
तुझ्या शिराळ पडली.
तुम्ही ऐकताच
ना?
मध्ये मध्ये काय बोलता तुम्ही? हा तर माझ्या स्वप्नात येईला पण त्यावेळी आमच्या मांजरात नव्हता.
मग
मेल्या तुझा आता पुराण पुरा करतस काय ना रे? अरे माझो जीव माका नकोसो झालो. काय तुमच्या वसा पडले? काय चालला
तुका? जीव नकोसो झालो ना तर माका देऊन टाक.
मेला तुझी सदीची चेष्टा तुका सुस्तत रे. अगे आये गे मेले गे मेले बाय.
काय झालं गो?
काय झालंय? काय झालं म्हणून काय विचारता? तुमका मेला नु बहिणीचं काय असं काय नाही?
अहो पण काय झालं तर सांगशात की नाही तुम्ही?
अरे आज फाटपटी याच्या ढुंगणावर तिनं लाद घातल्या.
काय सांगतास काय?
तर
ओ घातल्या तरी कोणी ही लाद?
आता घातलं.
मये करणी गे मये करणी. मी आ सांगते कदमिनीची ती अवधी सा. आज मये करणीच्या ह्याच्यावर लात मारल्यान उद्या माझ्या ह्याच्यावर लात मारीत. मग तुम्ही बाप्या सारखे बाप्या असान बांगड्या हातात भरून बघित रवा.
आम्ही काय नामर्द असो? आम्ही नामर्द असो? अरे लात मारीन थाय पाणी गाडी.
माझ्या डोळ्यातून पाणी येता. अरे मेल्यानो तुमका कसली रे गजाली सुस्त?
ग्वाका ग्वाका मी करू तरी काय? ये सांग तुझ्यासाठी आकाश पाताळ याक करी.
मेल्या पाताळ मात्र एकठाय करशील तिचा. हा घडिया नाटकातली वाक्य नको आहे बोला.
भाऊजी जो बाबलो असो तसो नाया. बघित रवा बघित रवा. ह्यो असो जाताय आणि तसो येतय.
बाबलो मात्र खरोखर चिडलो. हा काय तर होऊन जाऊ दे एकदा. सोक्ष मोक्ष करूया.
मये करणी वास त्याल लाव तुझ्या पायात.
नको गे बाय कार्य संपले काय गो? नाही म्हटलं आता काय माका काय काय कामा उनत नाय. माझो घोयो असो माझी सगळी कामा जाग्यावर रवली गो बाय.
अगे कामा काय सदाचीच हत. मी वायस लागन तुका मदत करू.
हो मी वाईट चेपू.
काय नको वाईट चेपू आणखी मग
घे घे असो पाय पुढे घे.
नको नको ओढू नको ओढू. अगे कशा ओढतात माझं पाय. गेलो ह्यांका बाजूक कर गो बा हे नाही माका लय सतवतत एवढा मगापासून मी मरते तर ह्यांका काय वाटतना चेष्टा वाटत ती बिचारी कोणाची कोण बघा येळा प्रसंगाक धावली रामेश्वरा काय होय होय करतात ए बाबा रामेश्वरा खय असस रे धाव रे या बिचारीचा भला कर रे बाबा या
ओब इसन इल धावान
काकू ओ तारा काकू अजून तू हयच लय लागला काय गे
काय मेला तू का लय पंचायती रे अरे अशी सगळी तिच्या चौकशी करशाल ना तिचा दुखणं आणखीन वाढत
सगळी चेष्टा वाटत बाका
नाही
ना चेष्टा वाटत या बघा तुम्ही माझी चेष्टा करू नका विष्णा रे
काय
रे बाबा नाही माझा म्हटला काय जरा देवाकडे चौकशी कर रे बाबा माका वाटता हे काय तरी
मी बघतोय
काय बघतोय बघतोय काय तेवढाच बघितर केव्हा नारळ कोंबडा गावता तो नशिबात आता चुकाचा नाही मेल्या
तुमचं कधी देवावर विश्वास हा कधीच नाही म्हणून तर ही अवदसा पाठी लागली
अवदशेच्या पाठसून अवदसा नाही लागायची तर काय लक्ष्मी लागतली गे काय माणसान कसा हसत राहायचा समाधानात राहायचा थयच लक्ष्मी येता तू हगल्या मुतल्यापासून लोका वांगडा हांडा खात कोणाचा कोंबडा कुत्रा मांजूर दारात इला काय लागलंच गाळी देऊ अगो मुकी जनावराती त्यांका काय समजता गो या तुझा तमाजा समजता
तुम्ही दारू पिया आणि माका ज्ञान शिकवा
मी पितय दारू पितय लोकांका त्रास नाही देणे तुझ्यासारखो काय बडबडत आहे त्या घरातच आणि तू दारू न पिता सगळ्या गावा वांगडा क्लेस करतस तुका कितीदा समजावून सांगले शेजाऱ्या वांगडा भांडा नको शेजाऱ्या वांगडा भांडा नको येळ प्रसंगात तेच उपयोगात पडतील पण नाही
मीच वाईट माझ्यापेक्षा तुमका शेजाऱ्यांची किंमत वाटता माझी नाही
नाही तुझी किंमत तू कमी करून घेतलं तुका ठाऊक नाही अगे मी 10 वर्षाचं होतय माझी हौस रानातसून भारू आणताना सापचावान मेली सगळ्या गावान धावती केल्या पण आई शेवटी गेलीच गो मी पोरको झालंय पण कुशानाना लहू आव्हान आणि गावातल्या सगळ्या लोकांनी माका आसरो दिल्यानी मदत करून शेती करून दिल्यानी आपलं पोर म्हणून सगळ्यांनी जीव लावल्याने गो त्यांच्यामुळेच मी मोठो झालोय
पण थांबलात कित्या कित्या थांबलात वकान टाका काय वकूचा तर वकान टाका
टाकतय वकान अगो तू इलस शेजाऱ्या पाजाऱ्या वांगडा नकटा एवढ्या कारणावरसून भांडाक लागलं जिलात सुद्धा तू ह्याच शिकवलंस ते का वाईट वळण लावलंस आणि माझी सोन्यासारखी माझ्यावर माया करणारी माणसं तोडून टाकलंस गो माझ्या वांगडा सुद्धा कोण बोलले ना असे झाले मग माझ्या जोडे एका इसण्यासारखे लोक गावले त्यांच्या सोबतीन दारू गावली काय चुकला माझा
भाऊजी नो अक्का भाऊजी नो गावात सगळं गोंधळ झाला
अरे पण झाला तरी काय
आपलं शंकरो हातात पायर घेऊन कदमिनीच्या सुनीत गाडी घालून उद्धार करता कोणाचा काय उन्हा ऐकला नाही तो तिचा डोक्यात फोडून टाकते उन्हाला सांगता
अरे रामेश्वरा अरे रामेश्वरा धाव रे रे कोणी त्याका तरी अडवलाच नाही काय रे
कोण अडवत जाय तुझी आणि त्याची गाडी खाव
ओ भाऊजी तरी बरा कदमिनीचं झील घरात नाही हा नाहीतर आता मोठी मारामारी झाली असती हा
अरे बाबा आता काय करू अरे त्याका कोणीतरी आडवा रे आडवा त्याका कित्याक मारू गेले ते
कित्याक ह्या तू विचारतस तुझ्या माराचं वचपो काढू बघलं ना बघलं तुझ्या चढवण्या त्या पोराची वाट लागली हुंड झालो तो पोर
आओ जरा जरा आओ माझा जरा आय व्हायचा का आओ गप राहा आओ गप राहा माझा जरा ऐकून घ्या का ना आओ माका कदमिनीच्या सुनेन मारूक नाय
काय
होय हो
कोणी
सांगतय ना माझा जरा ऐका आओ फाटपटी तांब्य घेऊन गेलय ना ऐकलास फाटपटी मी या तांब्य घेऊन गेलय ना थैसर ना कदमिनीच्या चांद्या मशीन ढुंगणा धुशी
तुझ्या तोंडार वासाड पडली ती अगो तू ह्या पहिलाच सांगण टाकलं असत तर हो असं गोंधळ झालो असतो काय जरा बाहेर बघ फटपटी बसून करीत राहूलच भांडण
नि करता करता उज वाढला
पण मंडळी आम्ही मालवणी लोक नुसते गाळी घालीत आणि भांडत राहून नाही. आमचं सिंधुदुर्ग जिल्हो म्हणजे कलावंताची खाण असा खाण. नट, नाटककार, मूर्तिकार, चित्रकार, साहित्यिक, गायक, हो कोणाकोणाची नावं सांगा. आणि हो, परमेश्वराच्या भजनात आमचं मालवणी माणूस तल्लीन झालो ना तर त्याची रसाळवाणी अमृतापेक्षा पण किती गोड असा, तर ह्या 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 भजनावरसूनच तुमका कळात.
रामेश्वर देवा तुझ्या दारी आलो, रामेश्वर देवा तुझ्या दारी आलो, तव दर्शने पावन झालो, तव दर्शने पावन झालो, तव दर्शने पावन झालो. रामेश्वर देवा साठविले मनी मंगल रूप आला जीवनी आगळा रूप
आला जीवनी आगळा रूप आला जीवनी आगळा रूप
भक्ति रसामदे नावून गेलो भक्ति रसामदे नावून गेलो तव दर्शने पावन झालो तव दर्शने पावन झालो तव दर्शने पावन झालो
रामेश्वर देवा तुझ्या दारी आलो रामेश्वर देवा तुझ्या दारी आलो तव दर्शने पावन झालो सर्वदर्शने पावन झालो
मनात ठसली तुझीच मूर्ती जीवे भावे करीतो आरती
जीवे भावे करीतो आरती जीवे भावे करीतो आरती
मनात ठसली तुझीच मूर्ती जीवे भावे करीतो आरती
जीवे भावे करीतो आरती जीवे भावे करीतो आरती
तव नामाचे अमृत प्यालो तव नामाचे अमृत प्यालो तव दर्शने पावन झालो तव दर्शने पावन झालो तव दर्शने पावन झालो
रामेश्वर देवा तुझ्या दारी आलो रामेश्वर देवा तुझ्या दारी आलो तव दर्शने पावन झालो तव दर्शने पावन झालो
भक्तीची सुमाने अर्पिता गजन सुत भक्तीची सुमाने अर्पिता गजन सुत
भक्तीची सुमाने अर्पिता गजन सुत भक्तीची सुमाने अर्पिता गजन सुत
मोक्ष देई रामेश्वर दैवत मोक्ष देई रामेश्वर दैवत
मोक्ष देई रामेश्वर दैवत मोक्ष
भस्मगंध कपाळी आल्यालो भस्मगंध कपाळी आल्यालो तव दर्शने पावन झालो तव दर्शने पावन झालो तव दर्शने पावन झालो
रामेश्वरा देवा तुझा दारी आलो रामेश्वरा देवा तुझा दारी आलो तव दर्शने पावन झालो तव दर्शने पावन झालो तव दर्शने पावन झालो
गजर करा गजर करा रामेश्वराचा गजर करा गजर करा गजर करा रामेश्वराचा गजर करा
गजर करा गजर करा रामेश्वराचा गजर करा गजर करा गजर करा रामेश्वराचा गजर करा
आदिनाथाचा गजर करा रवळनाथाचा गजर करा आदिनाथाचा गजर करा रवळनाथाचा गजर करा
आदिनाथाचा गजर करा रवळनाथाचा गजर करा आदिनाथाचा गजर करा
आरेश्वराचा गजर करा कुणकेश्वराचा गजर करा आरेश्वराचा गजर करा कुणकेश्वराचा गजर करा
आरेश्वराचा गजर करा कुणकेश्वराचा गजर करा आरेश्वराचा गजर करा कुणकेश्वराचा गजर करा
गजर करा गजर करा रामेश्वराचा गजर करा गजर करा गजर करा रामेश्वराचा गजर करा
गजर करा